परिसर। श्रोते हो नमस्कार। मधमाशा वाचवा या मालिकेमध्ये आपण संवाद साधतो आहोत अमित गोडसे याच्याशी। अमित नमस्कार।
नमस्कार सर्वांना।
बी बास्केट ही NGO आहे आणि तिच्या माध्यमातून मधुमक्षिका पालन आणि संवर्धनाचं काम केलं जातं, तसंच प्रशिक्षणाचं। कालच्या भागात तुम्हाला मध कसा गोळा केला जातो म्हणजे त्याची शास्त्रीय पद्धत काय आहे त्याविषयी सांगितलं, पण मग मधुमक्षिका पालनाचा जो भाग आहे त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल।
लोकांना वाटतं मधुमक्षिका म्हणजे एकाच प्रकारची मधुमक्षिका असते, तसं नसतं। 5 प्रकारच्या मधमाशा आहेत। त्या 2 प्रकारच्या ज्या मधमाशा आहेत, आगेमोहर तर आपण म्हणतो आणि एक फुलोरी माशी म्हणतो, त्या माशांना आपण पाळू नाही शकत, त्या फक्त उजेडात पोळं बनवतात।
अच्छा।
बाकीच्या ज्या 3 मधमाशा आहेत, सातेरी आपण त्याला म्हणतो, आणि नंतर एक मेलिफेरा असते ती युरोपियन माशी आहे, आणि एक ट्रायगोना माशी आहे। या 3 प्रकारच्या माशांना आपण पेटीत पाळू शकतो।
बर।
त्या माशांचं आपण मधुमक्षिका पालन करू शकतो। ज्या शेतकऱ्यांना आपण ट्रेनिंग देतो त्या शेतकऱ्यांना आपण मधुमक्षिका पालनाचं ट्रेनिंग देतो, सातेरी माशांचं, मेलिफेराचं आणि ट्रायगोना माशांचं। तर शेतकरी काय करू शकतात किंवा जे मतपाळ आहेत ते काय करू शकतात, पेट्या ठेवू शकतात आपल्याबरोबर, जिकडे जिकडे फुलं आहेत तिकडे त्या पेट्या हलवायच्या, आणि फुलं संपलं की ते पेट्या दुसरीकडे हलवायच्या जिथे फुलं आहेत। पेटी जी असते ती लाकडी पेटी असते, आतमध्ये असं फ्रेम्स असतात, म्हणजे समानांतर 7 किंवा 8 फ्रेम्स असतात। त्या फ्रेमवरती पोळी मधमाशा बनवतात।
अच्छा।
आणि त्या पेटीच्या आतमध्ये राणी माशी असते आणि कामगारी माशी असते। राणी माशी पेटीच्या आतच असते, कामगारी माशी बाहेर जातात, मकरंद आणि पराग आणि पाणी गोळा करतात आणि ते गोळा करून पेटीत येतात आणि त्यामध्ये मध बनवतात।
म्हणजे त्यांच्यासाठी सुरक्षित घर निर्माण करण्याची
जागा आपण द्यायची, त्यावर तुमचं परागीभवन सुद्धा होतं, मध तर मिळतोच मिळतो आणि संवर्धन होतं निसर्गाचं।
म्हणजे आपल्याला ज्या भागात हवं असेल परागीभवन व्हायला त्या ठिकाणी ती पेटी
न्यायची।
बरं। आणि त्याला काही म्हणजे ठराविक काळ असतो की कसं असतं?
आता जिकडे फुलोरा आहे, फुलोरावर आपण पेट्या हलवतो आणि पेटी हलवून तिथे आपण पेट्या ठेवतो। म्हणजे माशा काय करतात, त्या पिकांवरती जातात। जसं तुम्ही ओव्याचं पीक आलेलं आहे, तुम्ही काही पेट्या ठेवल्या, तुमचं पिकाचं उत्पन्न 70-80% वाढेल परागीभवनामुळे, तुम्हाला त्यावर मध सुद्धा मिळेल, दुहेरी फायदा होतो।
आणि या ज्या मधमाशा असतात त्या तिथे मग घर त्यांचं तयार करतात त्या पेटीमध्ये,
पेटीच्या आतमध्ये।
पुढे काय होतं त्याचं, म्हणजे पुढचा क्रम कसा असतो त्यांचा?
पुढे आपण मध गोळा करतो आणि माशांची संख्या सुद्धा वाढते। एका पेटीपासून ते 2 ते 3 आणखी नवीन पेट्या बनतात, म्हणजे माशांची संख्या पण वाढते, मध पण तुम्हाला मिळतोय, परागीभवन सुद्धा होतंय। एका पेटीत 3 पेटी होतील वर्षभरामध्ये, तर त्या पेटीत तुम्ही दुसऱ्यांना विकू पण शकता किंवा आणखी तुम्ही वाढवू शकता, तुमचा जोडधंदा आहे की धंदा झाला वाढवू शकता,
व्यवसाय होऊ शकतो त्याच्यातनं। म्हणजे जसं शेतकरी शेतामध्ये आपल्या बाकीची पिकं घेतो, तसं मधमाशांचं सुद्धा पीक घेणं असा हा।
आता जसं शेतकरी जे गाई पण ठेवतात,
पशुपालन
करतात, मेंढी पालन करतात, तसं त्यांनी मधुपालन जरी केलं त्यांचं शेतीमुळे सुद्धा उत्पन्न वाढेल, मध पण त्यांना मिळायला लागेल।
अशा प्रकारे मधुमक्षिकांचं पालन आणि संवर्धन जे आहे, जी नैसर्गिकरित्या कुठे कुठे झाडावरती म्हणा किंवा इमारतींच्या आसपास कुठे जी पोळी लटकलेली असतात, त्या पोळ्यांचं रक्षण, ती पोळी कशा पद्धतीने वाचवता तुम्ही?
आम्ही काय करतो, आता आम्ही माशांचं रिलोकेशन करतो, म्हणजे जिकडे समजा तुमच्या ग्रीलमध्ये लागलं आहे किंवा बिल्डिंगमध्ये लागलं आहे, तर आमच्याकडे टेक्निक आहे की आम्ही त्या माशांचं रिलोकेट करू शकतो, पोळं तिकडनं काढायचं, माशांसकट पोळं कट करायचं, काढायचं आणि जंगलामध्ये किंवा शेतकऱ्यांना आपण देऊ शकतो ते।
अशा पद्धतीने ते पोळं तिथून काढून तुम्ही दुसरीकडे
आम्ही शिफ्ट करतो,
म्हणजे जंगलांमध्ये की कुठे?
जंगलांमध्ये आम्ही शिफ्ट करतो किंवा कुठल्या शेतकऱ्यांना देऊन टाकतो, किंवा पुण्यामध्ये पण असे बरेच हॉबीज मी तयार केलेले आहेत, ज्यांचे बंगलोज आहेत त्यांना मधुमक्षिका हवे आहेत
बर
ऍस अ हॉबी म्हणून, तर आम्ही त्यांना पण आम्ही देऊ शकतो।
या असं आपल्या घराच्या आवारात किंवा घराच्या जवळ कुठेतरी पोळं असं लावलं तर त्या मधमाशा घरात येण्याचा धोका कितपत असतो?
माशा घरी येतात, दिवसात तुमच्या घरी कधी येणार नाहीत
बर,
त्या फक्त 2 वेळा घरी येतात, कधी संध्याकाळामध्ये जेव्हा समजा सूर्यास्त 6:30 होत असेल आणि पूर्ण काळोख 7:30-8:15 होत असेल, तर या काळामध्ये मधमाशा जे आहेत ते आपल्या पोळ्यावरती परत येत असतात। पण जेव्हा तुम्ही ट्यूबलाईट लावता, तुम्ही बघितलं असणार मधमाशा जे आहेत तुमच्या ट्यूबलाईटवरती फिरतायत आणि ते कुठेही फिरत नाही, तुमच्या घरात शिरून फक्त ट्यूबलाईटवरती फिरतात। असं का होतं? कारण मधमाशा पण एक कीटक आहेत, प्रत्येक कीटक तसा गुणधर्म असतो की ते लाईटला आकर्षित होतो, प्रकाशाकडे आकर्षित होतो। होतं कसं, या मधमाशा सुद्धा आपला रस्ता विसरतात पोळ्यावर जाण्याचा आणि ते लाईटला अट्रॅक्ट होऊन तुमच्या घरी शिरतात आणि ते ट्यूबलाईटवरती फिरत असतात आणि ते रस्ता विसरतात। शिवाय तुम्हाला काय करायला हवं, समजा तुमच्या घराच्या आसपास कुठे पोळं असेल तर तुम्ही संध्याकाळात लाईट लावू नका, पूर्ण काळोख झाल्यावर लाईट लावा, तुमच्या घरी माशा शिरणार नाही।
म्हणजे मधमाशांना न घाबरता त्यांना कसं वाचवायचं ह्याचं खरं तर आम्हाला ट्रेनिंग घ्यायला हवं। आणि अमित गोडसे हा तरुण मित्र आज आपल्याकडे आलेला आहे, त्याच्याकडून आपण